नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये सध्या जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हृदय विकार आणि त्याच्यासाठी उपयोगी असलेला असा राजयोग ह्या विषयावर चर्चा करत आहोत. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर साहेब, मागच्या सत्रांमध्ये तुम्ही आम्हाला जेव्हा ट्रायलचं सांगितलं त्याच्यानंतर राजयोगाबद्दल, विशेषत राजयोगिक लाईफस्टाईल जीवन पद्धती जी आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं होतं. जसं तुम्ही म्हटलं आम्हाला की आहार चांगला हवा, व्यायाम केला पाहिजे, झोप ही व्यवस्थित ही हवी आहे, त्याच्याबरोबर ही झाली शरीरासाठी. आणि तुम्ही म्हटलात की आत्मा जी आतमध्ये ड्रायव्हर आहे त्याचं जेवण आहे की त्याला आध्यात्मिक ज्ञान हवं आणि परमात्म्याकडून त्याला पॉवर हवी. तर ह्या पाच गोष्टी तुम्ही अगदी व्यवस्थित आम्हाला समजावून सांगितल्या. तर राजयोग जी ध्यान करण्याची पद्धत आहे, बाकी ती लाईफस्टाईल ठीक आहे, पण राजयोग ध्यान जे आहे हे करण्यासाठी असं काय आहे का की फक्त प्रौढ व्यक्तीनीच यावं, लहान मुलांनी येऊ नये, किंवा समजा वेगळ्या जातीचं? कारण बरेचदा असं होतं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त हिंदू धर्माच्या लोकांनी कराव्यात, ख्रिश्चननी करू नयेत, किंवा मुसलमान भाई आपले आहेत त्यांनी करू नये, असं काही आहे का? म्हणजे तुमच्याकडे तशी काही पद्धत आहे का?
आता हा जो राजयोग जो आहे त्याच्यामध्ये आत्मा आणि परमात्माचं कनेक्शन, मग आत्म्याची काही जात पात भाषा नसते आणि परमात्माची काही जात पात आणि भाषा नाही. म्हणून अध्यात्म जेव्हा आपण शब्द वापरतो तर हा जातीच्या पलीकडचा आहे. कुठलाही माणूस, कुठलाही माणूस, माणूस म्हणजे आत्मा आली, आत्मा आहे म्हणून तो इथे आहे. तर आत्म्याचा परमात्माशी कनेक्शन हा राजयोग आहे. म्हणजे त्याला काही धर्म आड येत नाही की बाबा मला हे करता येत नाही, ते करता येत नाही. हा राजयोग करून सुद्धा तो आपल्या धर्माचं जे काही त्याचं जे आहे करायचं तो करू शकतो. त्याला दुसरं काही सोडायची जरूरत नाही आहे. रेग्युलर मध्ये त्याचं जे मंदिर जायचं, पाठ पूजा जे काही त्याचे असेल तो करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण आत्मा समजून, कारण जे काही आपण मंदिरामध्ये जातो ते शरीर समजून जातो, जे काही पूजा पाठ अभिषेक आपण जे करतो ते शरीर समजून करतो, पण त्याच्यामध्ये आपली आत्मा चार्ज होत नाही. आता काय आहे की आपल्याला झालेला आहे आजार, कारण आपली शक्ती झाली कमी. आणि शक्ती कमी झाल्यामुळे, जसं मी मागे सांगितले तुम्हाला की आपल्यामध्ये सात शक्ती असतात, आत्म्यामध्ये सात शक्ती असतात, शरीरामध्ये नाही, आत्म्यामध्ये सात शक्ती असतात: सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता. आणि प्रत्येक शक्ती एक एक बॉडीच्या सिस्टमला डेव्हलप करते. आणि ज्या माणसामध्ये ज्या शक्तीची कमी असेल त्याला त्या ऑर्गनची, त्या भागाची बिमारी होते. असं मी सांगितलंय तर आपल्याला हार्टची बिमारी का होते? कारण आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्रेमची कमी आहे. तर आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्रेम कोण देणार? आपल्याला परमात्मा, म्हणजे आत्म्याचा जो पिता आहे, तो सर्व शक्तिवान बाप आहे, ऑलमाइटी बाप आहे, परमेश्वर अल्लाह खुदा आहे, तोच आपल्याला देणार. तर हा जो राजयोग आहे, हा राजयोग म्हणजे आत्म्याचा, त्या तो निराकार परमात्मा आहे ज्याचं काही रूप नाही, त्याला शरीर नाही, त्याच्याशी कनेक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये कुठलाही धर्माचं काही म्हणजे अडथळा येत नाही, कुठलाही माणूस करू शकतो. दुसरं तुम्ही प्रश्न विचारला की लहान मुलगा करू शकतो का? ज्या मुलाला समज आहे, म्हणजे एक समजा 10-12 वर्षाचा मुलगा, ज्याला समजतं की बाबा मी इथे लाईट बघू शकतो आपल्या भ्रुकुटीमध्ये आणि मी तो लाईट तिथे व्हिज्युअलाइज करू शकतो, एकदा त्याचं ज्ञान मिळाल्यानंतर, कारण ह्याच्यामध्ये आठवण आहे ह्याला. म्हणून आम्ही म्हणतो की ह्याला तुम्ही मेडिटेशन म्हणू नका. मेडिटेशन म्हटलं तर एक माणूस घाबरतो, अरे बाबा मेडिटेशन म्हटलं तर याला बसावं लागेल, मला 15-18 तास बसावं लागेल, लोकांना इतका टाइम नाही ना बसण्यासाठी. म्हणून आम्ही याला दुसऱ्या शब्दामध्ये, सरळ भाषेमध्ये म्हणतो की याद. जसं आपण इथे बसून, आता तुम्ही इथे बसलेले आहेत आणि मी तुम्हाला जर सांगितलं की बाबा तुम्ही बघा तुमच्या घराचं सीन बघा, तुमच्या घरामध्ये बघा, तुमच्या तुमचे भाऊ आहे, बहीण आहे, तुमची आई आहे, ते हॉलमध्ये बसलेली आहे, टीव्ही बघतायत, तर काय होईल? तुम्ही इथे बसलेले आहात, तुमचं कर्म इथे आहे, माझ्या समोर डॉक्टर राठोड समोर तुम्ही बसलेला आहात, पण तुमच्या मेंदूच्या चित्रपटावर कोणाचा चित्र आला? आता तुमच्या घरच्या मेंबरांचा चित्र आला तर त्याला म्हटलं जातं याद, त्यालाच म्हटलं जातं मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे तुमच्या बुद्धीच्या चित्रपटावर त्या स्क्रीनवर परमेश्वराचं चित्र यायला पाहिजे, त्याला म्हटलं जातं याद आणि मेडिटेशन. तर हा कुठलाही माणूस करू शकतो, ज्याला समज आहे तो करू शकतो बसल्या बसल्या. आता असं कंपल्सरी नाही की त्याला काही पर्टिक्युलर पोझिशन पाहिजे, कारण हा बुद्धीचा मेडिटेशन आहे. हा काही हटयोग नाही आहे की आपण जबरदस्तीने इथं बसतो पालखती मारून की आपल्याला एक तास दोन तास करावा लागेल, नाही. हा जो योग आहे राजयोग, हा कुठलाही व्यक्ती, आता म्हातारे व्यक्ती आहे की ज्यांच्या कमरेमध्ये दुखतं आणि तो बसू शकत नाही, कारण दुसऱ्या मेडिटेशनमध्ये काय आहे की दुसऱ्या मेडिटेशनमध्ये आपल्याला बसावं लागतं. आणि किती वेळ आपण बसणार, कारण हातपाय असं बसून पालखती मारून जर आपण बसलो तर आजकालच्या आपल्याला 15 मिनिटं सुद्धा बसता येत नाही. तर ह्या मेडिटेशनमध्ये कुठल्याही पोझिशनमध्ये तुमच्या पाठीमागे दुखत असेल, तुम्ही बेडवर झोपून, आठवण आहे, जसं आपण आपल्या लौकिक शरीराच्या आई वडिलांना आठवण करतो तसंच आता आपल्याला, आता आपल्याला म्हणजे आपल्या आत्माला, आपल्या आत्म्याच्या पिठाला आठवण करायचंय. तो बिस्तरावर लेटून झोपून सुद्धा त्याला आठवण करू शकतो. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही पोझिशनमध्ये लहान मुलगा सुद्धा आणि मोठा माणूस सुद्धा, म्हातारा माणूस सुद्धा हा मेडिटेशन करू शकतो, त्याचं काही बंधन नाही.
वा, किती छान आणि सोपं आहे की कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू दे, लहान मुलगा असू दे किंवा अगदी इव्हन पेशंट सुद्धा आहे, फार वेळ बसू शकत नाही, तर तो आत्मा जी आहे ती ती परमात्म्याबरोबर स्वतःला आठवण करून त्या परमात्म्याकडून शक्ती घेऊ शकते, म्हणजे फारसं काही कठीण नाहीये. परंतु डॉक्टर साहेब, मग ह्याच्यासाठी तुमच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्रावर येणं गरजेचं आहे का, म्हणजे आम्ही घरी जर म्हटलात तर करू शकतो का?
आता कसं आहे की कुठलीही गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलंय की ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ह्याच्यासाठी पाहिजे आपल्याला तीन वस्तू. तीन वस्तू काय पाहिजे? पहिलं आपल्या आत्माचं ज्ञान, नंतर आपल्याला पाहिजे परमेश्वराचं, परमात्माचं ज्ञान. परमात्मा, आता जसं मी सांगितलं मागच्या सेशनमध्ये की आत्मा आपल्या इथे भृगुटमध्ये ज्योतिबिंदू स्वरूप विराजमान आहे, त्याचे हे 7 गुण आहे: सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता. आता परमेश्वराबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, ज्ञान पाहिजे. कारण मी जर तुम्हाला म्हणेल की बाबा तुम्ही ह्या माणसाला आठवण करा तर तुम्ही कशाला करणार? तुमचं मन नाही लागणार. तुम्ही जबरदस्तीने मला बोलताय डॉक्टर राठोड मला बोलताय की आठवण करा, तर तुम्ही प्रयत्न करा पण तुमचं काय त्याच्यामध्ये कनेक्शन जोडणार नाही, प्रेम येणार नाही. पण तेच जर मी तुम्हाला सांगितलं की हा जो माणूस आहे ज्याला तुम्हाला आठवण करायचं आहे तो तुमचा बाप आहे, तर तुमचं काय होईल? प्रेम जोडणार, भावना आतून, हृदयातून तुम्ही त्याला आठवण करणार की हा माझा पिता आहे, ह्यांनी मला जन्म दिलेला आहे, ह्यांनी माझी पालना केलेली आहे, ह्यांनी मला शिकवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, माझ्यासाठी रात्रभर जागलेले आहे, बरोबर की नाही? त्याच प्रकारे जेव्हा आपल्याला आत्म्याला परमेश्वराशी कनेक्शन जोडायचं आहे, तर त्याला कनेक्शन जोडायचं म्हटलं त्याला आठवण करायची. तर त्याला आठवण करण्यामध्ये सुख आठवण आणि हृदयाने आठवण, जमीन आसमानचा फरक राहणार. हृदयाची आठवण आपण कधी करू शकू? जर आपल्याला माहित असेल की तो माझा पिता आहे, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याने मला या धर्तीवर कधी पाठवलेलं आहे, कसं पाठवलेलं आहे आणि त्याने मला काय काय इन्स्ट्रक्शन दिले, तू मला परत कधी घेऊन जाणार, काय करणार, जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असतं आपल्या बापाबद्दल, तर आपलं नातं सहज जुळतं, मग आपल्याला मेहनत करावी लागत नाही. म्हणून आत्म्याचं ज्ञान, परमात्माचं ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय काय आहे की जसं मी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला धर्तीवर पाठवलंय, कधी पाठवलं, ह्या ड्रामा सायकलचं ज्ञान, सृष्टी चक्राचं ज्ञान, 4 युगाचं ज्ञान, सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुग, या 4 युगामध्ये आत्मा वेगवेगळे रोल करते. तर आपला हा जो रोल आहे परमेश्वराने आपल्याला कसं कसं कुठल्या कुठल्या सत्ययुगामध्ये, त्रेतामध्ये, द्वापर आणि कलियुगामध्ये परमेश्वराने आपल्याला कसं कसं रोल दिलेला आहे हे जेव्हा आपल्याला माहीत असतं तेव्हा आपल्याला राजयोग हा योग राहत नाही. हा एक सिंपल म्हणजे एकदम साधारण आपल्याला वाटतं की हे तर सहज वाटत, सहज गोष्ट आहे परमेश्वराला आठवण करायची, त्याच्यासाठी मग आपल्याला मेहनत करावी लागत नाही. आपण चालता चालता, आपण जसं ऑफिसमध्ये जातो, आता बसमध्ये गेलो, ट्रेनमध्ये गेलो, कितीतरी अर्धा एक तास आपला असं सहज वेस्ट जातो. तर त्या वेळेमध्ये आपण एका तासामध्ये आपण 5 मिनिटं, आता तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब फक्त 5 मिनिटं, मी म्हणाल फक्त 5 मिनिटं, कारण 5 मिनिटं सुद्धा परमेश्वराला आठवण करणं आणि आपली बॅटरी चार्ज करणं हे सुद्धा डिफिकल्ट आहे, मुश्किल आहे. कारण जेव्हा आपण परमेश्वराला आठवण करतो, याद करतो, त्यावेळेला आपले दुसरे विचार यायला नाही पाहिजे. त्यावेळेला समजे आपला दुसरे विचार आले, याचा अर्थ की तुमची आत्मरूपी बॅटरी चार्ज होत नाही. तुम्ही जरी सांगत असाल की मी अर्धा तास बसलो, पण त्यावेळेला तुमचे इकडे तिकडे विचार येतात. आज आपण भक्ती मार्गामध्ये काय करतो, पूजा करत असतो, पण आपली बुद्धी दुसऱ्या जागी भटकत असते, फायदा होत नाही. तर आता ज्ञान मार्गामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये, जेव्हा आपल्याला राजयोगामध्ये जेव्हा परमेश्वराशी आपल्याला कनेक्शन जोडायचं आहे आणि त्याची आपली आत्मरूपी बॅटरी चार्ज करायची असेल, तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये दुसरे काही विचार नाही यायला पाहिजे. आपल्याला फक्त आपली आत्मा दिसायला पाहिजे आणि परमेश्वराची लाईट दिसायला पाहिजे. तर सेंटरवर येणं का जरुरी आहे, जे प्रश्न तुम्ही विचारलं की तुम्हाला कमीत कमी आत्म्याचं ज्ञान, परमात्माचं ज्ञान आणि सृष्टी चक्राचं ज्ञान घेण्यासाठी यावं लागेल. म्हणून ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये 7 दिवसाचा कोर्स ठेवतात. त्या 7 दिवसाच्या कोर्सेसमध्ये त्यांना सगळं आत्माबद्दल माहिती, परमात्माबद्दल माहिती आणि सृष्टी चक्राबद्दल माहिती देतात फ्री ऑफ कॉस्ट. रोज फक्त अर्धा तास यायचं असतं. 7 दिवसामध्ये हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर मग तुम्ही पाहिजे तर घरी सुद्धा हा मेडिटेशन करू शकता. चालता चालता, ऑफिसमध्ये बसता बसता, आम्ही तसं सांगतो एका तासामध्ये 1 मिनिट मेडिटेशन करा. एका तासामध्ये 1 मिनिट फक्त आठवण करा, आपल्याला आत्मा समजून परमात्माशी कनेक्शन जोडा आणि आपली बॅटरी चार्ज करा. आता आम्ही जसं मी सांगितलं की तुम्ही घरी सुद्धा करू शकता, पण काय असतं, माणूस नवीन आहे, घरचा जो माहोल असतो तो माहोल मध्ये व्हायब्रेशन वेगळे असतात. पण जेव्हा आपण कुठल्या जागी जातो, जसं मंदिरामध्ये आपण जातो, तर मंदिरामध्ये आपल्याला शांती कशी भेटते, कारण व्हायब्रेशन तसे असतात. तिथे येणारे लोक जे असतात ते स्वच्छ भावनेने येतात, त्यांचं मन साफ असतं. म्हणून आपलं कसं आहे, मन शांत, तिथे आपल्याला फिलिंग वाटते, शांतीची वासना येते तिथे मंदिरामध्ये. त्याच प्रकारे जेव्हा आपण कुठल्या जागी जातो जिथे सगळे लोक, 5-50 लोक एकत्र मेडिटेशन करत असतात, तर त्या भागाचा ऍटमॉस्फिअर, वायुमंडळ एकदम शांत झालेला असतो. आणि अशा ऍटमॉस्फिअरमध्ये एखादा नवीन माणूस जर जुडला, बसला, तर त्याचं ताबडतोब कनेक्शन लागतो, त्याला मेहनत करावी लागत नाही आणि त्याचं 5-10 मिनिटांमध्येच बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होते. तोच समजा नवीन माणूस घरामध्ये बसला, तर घराचं वातावरण बरोबर नाही, कटकट चालू आहे, कोणी टीव्ही बघतोय, कोणी काय बघतो, कोणी फायटिंगचं सिरियल बघतो किंवा पिक्चर बघतो, आणि अशा वातावरणाने काय होईल की त्याचं मन शांत होणार नाही, कनेक्शन जुळणार नाही आणि तो म्हणेल की मी अर्धा तास बसतो पण माझी बॅटरी काही चार्ज झाली नाही. म्हणून सुरुवातीला 7 दिवसाचा कोर्स केल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटं तुम्ही जर सेंटरवर आलात, तर सेंटरवर 5-50-100 लोक असतात रोजचे जे मेडिटेशन करतात, तर आपला ध्यान कनेक्शन ताबडतोब आणि फार साधारण इझी वे जे आपल्याला लागतो आणि आपल्याला फायदा होतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की का गरजेचं आहे, कारण कित्येकदा थोडीशी गैरसमजूत पण असते की बाबा ही लोक आपल्याला काही हे करणार आहेत का म्हणून, परंतु का गरजेचं आहे, कारण दर्शक हो एक लक्षात घ्या, राजयोग ध्यान पद्धती जी आहे तिच्यामध्ये ज्या लागणाऱ्या बेसिक्स म्हणून ना एक मूल काही गोष्टींचा जो अभ्यास आहे, माहिती जी आहे ती आपल्याला घेण्यासाठी ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर जाणं गरजेचं आहे. परंतु डॉक्टर साहेब मला अजून एक जाणून घ्यायचं आहे, जसं म्हणतात ना की जिथे प्राप्ती असते तिथे आपण लवकर पोहोचतो, तर तसं तर तुम्ही आम्हाला सांगितलेलंच आहे की प्राप्ती खूप आहे, शरीराचा बरंच आपल्याला जे विकार आहेत, त्रास आहेत, रोग आहेत, त्याच्यापासून दूर होऊ शकतो. परंतु असं काही विशिष्ट आणि काही आहे का जी प्राप्ती एखाद्या व्यक्तीला राजयोग जर ध्यान करेल तर त्याला प्राप्त होऊ शकतं?
आता हा जो मेडिटेशन आहे राजयोग, हा राजयोग मेडिटेशन परमेश्वराशी कनेक्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन असतात, आपण बघितलेले आहे. काही लोक श्वासोच्छ्वासावर कॉन्सन्ट्रेट करतात, कोणी इथे कॉन्सन्ट्रेट करतो, कोणी इथे करतो, कोणी पुढच्या ऑब्जेक्टवर करतो. बेसिक एम काय असतं, उद्देश असतो एकाग्रता. मन एकाग्र झालं पाहिजे, त्यावेळेला विचार नाही आला पाहिजे. पण हा राजयोग आहे त्याच्या पुढे. आता आपण मन एकाग्र करतो आणि मग आपण बॅटरीची चार्ज करतो, आपली बॅटरी चार्ज पण करतो. तर हा वेगळा मेडिटेशन आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण एकाग्र नाही, आपण बॅटरी चार्ज करतो. जी बॅटरी आपली कमजोर झालेली आहे, आत्माची बॅटरी, त्याला आपण चार्जिंग करतो. तर राजयोगाचे फायदे काय असतात, की जेव्हा आपण परमेश्वराची जो चार्जर आहे, पॉवर हाऊस आहे, त्याच्याशी जेव्हा आपण कनेक्शन जोडतो, तर आपली बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होते. आणि हे आपल्याला कळतं, आपल्याला कळतं. आपल्याला कसं कळतं की माझी बॅटरी चार्ज होत आहे? आपल्यामध्ये शांतता येते, आपल्यामध्ये प्रसन्नता येते, आपल्यामध्ये जे निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह गोष्टी कोणी करत असेल तर ते आपल्याला आवडत नाही. आता कारण परमेश्वर पवित्र आहे, मग आपल्याला पवित्र गोष्टी आवडायला लागतात. जो चांगला माणूस आहे त्याचा संघ आपल्याला आवडायला लागतो, जो वाईट माणूस आहे त्याला आपण दूर ढकलून देतो. तर हे जे आहे, आपल्याला शांतता, प्रसन्नता, मन शांत होऊन जातो, वेगळे वेगळे जे निगेटिव्ह विचार असतात ते कमी होतात, आणि आतमधून आपल्याला खुशीचा अनुभव होतो. ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपली बॅटरी जी आहे ती आता चार्जिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा ही बॅटरी चार्ज होते, तर जसं आपण म्हणतो की आपली ही मोटर गाडी आहे आणि ह्या मोटर गाडीचा ड्रायव्हर आहे आत्मा. आता जसं आपण म्हणतो की मोटर गाडीला जर आपल्याला व्यवस्थित जर चालवायचं असेल, तर आपल्याला दोन गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं. एक तर ब्रेक आणि दुसरा एक्सलेटर, ज्याच्यामुळे गाडी धावते. बरोबर की नाही? आता समजा एखाद्या माणसाने एक्सलेटरवरच पाय दाबला, ब्रेकच नाही दाबला, तर काय होणार? ऍक्सिडेंट होऊन जाणार. फक्त ब्रेक दाबला आणि एक्सलेटर नाही दाबला तर गाडीच नाही चालणार. आणि समजा दोन्ही दाबले, ब्रेक पण दाबला आणि एक्सलेटर पण दाबला, तर काय होणार? गाडी पण चालणार नाही आणि पेट्रोल पण वेस्ट होणार. तर राजयोग जो आहे तो आपल्याला ब्रेक आणि एक्सलेटरवर कसं कंट्रोल ठेवायचं हे शिकवतो. तर हे जे आत्मरूपी आपला जो ड्रायव्हर आहे, त्याचं ब्रेक आणि एक्सलेटरवर बॅलन्स असतो. किती गाडी धावायची, पळवायची. समजा तुम्ही एक्सलेटरवर पाय ठेवला, गाडी फास्ट धावली, तर ऍक्सिडेंट होणार. तसंच आपले विचार. आता इथे धावणं म्हणजे काय? शरीराने धावणे नाही, मनाने धावणं. आता समजा मनामध्ये आपण फार धावलो म्हणजे पुष्कळ जर आपण विचार केलं, कारण माणूस एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 45,000 वेळा विचार करू शकतो. आता तुम्ही विचार करा की मन समजा एका दिवसामध्ये इतका जर धावला तर तो कितका किती थकून जाणार. तर राजयोग आपल्याला बॅलन्स शिकवतो की मला किती मनाने धावायचंय आणि कधी मला ब्रेक लावायचंय, कुठल्या गोष्टीवर मला चिंतन करायचं आहे किंवा पुढे जात राहायचंय, की त्या गोष्टीला मला ताबडतोब ब्रेक लावायचं आहे हे राजयोग शिकवतो. म्हणून राजयोगामध्ये क्यू, क्या, कसं ह्याला आपण ब्रेक लावतो. जितकं आपण क्यू, क्या, कैसामध्ये जातो तर आपल्याला प्रॉब्लेम होत असतात. तर आध्यात्मिक ज्ञान आपल्याला शिकवतो की बाबा ह्याला ताबडतोब ब्रेक लाव, फुल स्टॉप, त्याला आपण म्हणतो फुल स्टॉप लाव. हा एक फायदा आपल्याला राजयोगाद्वारा होतो. आणि जेव्हा आपण राजयोगाशी म्हणजे परमेश्वराशी कनेक्शन जोडतो, परमात्माची, तर आपल्यामध्ये शक्ती येतात आणि आपण आध्यात्मिक रीती संपूर्ण कम्प्लीट माणूस बनतो. आणि संपूर्ण कम्प्लीट माणूस बनतो त्याचं एक एक्झाम्पल आपण दाखवलेलं आहे. एक्झाम्पल आहे विष्णू चतुर्भुज. जर आपण पिक्चरमध्ये बघितलं की विष्णू चतुर्भुज त्याच्यामध्ये चार हात दाखवतात आणि प्रत्येक हातामध्ये बघितलं आपण काही ना काही इन्स्ट्रुमेंट आहे. हा विष्णू चतुर्भुज, विष्णूला काही चार हात नाहीये, ते सिम्बॉलिक आहे. की जेव्हा आपण आध्यात्मिक रीती संपूर्ण बनतो तर आपल्या हातामध्ये ते चार इन्स्ट्रुमेंट येतात. चार इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? शंख. शंख काय सांगतो? शंख डिनोट करतो ब्लोइंग, म्हणजे जीवनामध्ये फ्लो करत राहा, चालत राहा, थांबू नका. नदी कशी असते? थांबत नाही चालत असते. म्हणून नदीचं पाणी आहे पिण्यासाठी आपण वापरतो, कारण जंतू जमत नाही. तेच तलावमध्ये जरा बघितलं पाणी थांबलेला असतो, जंतू येतात, पिण्याच्या लायकीचा होत नाही, तो खराब होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये चालत राहा, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत राहा, समयप्रमाणे लोकाप्रमाणे परिवर्तन करा, हे आध्यात्मिक ज्ञान शिकवतो. जितकं आपण मोल्ड होणार तसं आपण गोल्ड बनणार. जर गोल्ड बनायचं असेल तर मोल्ड व्हायचं शिका. दुसरं आपण बघितलं, राईट हँड मध्ये आपण चक्र दाखवलेलं आहे, ह्याला आपण म्हणतो स्वदर्शन चक्र. स्वदर्शन चक्र, स्व म्हणजे स्वतःच दर्शन करा, म्हणजे स्व म्हणजे काय मी मागे दाखवलेलं आहे, स्व म्हणजे आत्मा. आपल्या आत्माचं चिंतन करा, आपल्या आत्मालाच बघा, त्याच्या जे 84 जन्माचं जे चक्कर आहे त्याच्याबद्दल विचार करा. पण आज आपण काय करतो, निगेटिव्ह विचार करतो. स्वदर्शनच्या जागी आपण परदर्शन करतो, दुसऱ्याला बघतो. स्वचिंतनच्या जागी आपण परचिंतन करतो. आणि आपला संघ जो आहे तो सत्संग नाही आहे, परसंग आहे. तर पॉझिटिव्ह चिंतन म्हणजे स्वदर्शन चक्र. आणि हातामध्ये, खालच्या हातामध्ये आपण दाखवलेला गदा, गदा म्हणजे आपल्या मनावर, मनाचं, मनाला आपल्याला कंट्रोल करा. बिकम मास्टर ऑफ युअर माइंड, मनाचे मास्टर बना. जेव्हा तुम्ही मनाला म्हणाल मन थांब, विचार करू नको निगेटिव्ह, थांबायला पाहिजे, ते मास्टर. आणि चौथ्या हातामध्ये आपण दाखवले कमल फुल. कमल फुल कसा राहतो, किचड मध्ये राहून किचड त्याचा आणि किचडचा पाणी सुद्धा त्याला लागत नाही. तर आपण आता कसं आहे, आपल्या चारी ओरी, चारी बाजूला कसं आहे, किचड सारखं लोक म्हणजे सिच्युएशन आहे. तर त्या किचड सारख्या सिच्युएशन पासून वर राहा, त्याचे इफेक्ट तुमच्यावर झाला नाही पाहिजे. तर हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला शिकवतो की आपण कसं संपूर्ण बनतो परमेश्वराच्या मेडिटेशनद्वारे, परमेश्वराशी आपण कनेक्शन जोडल्यानंतर.
नक्कीच डॉक्टर साहेब, दर्शक तुम्ही पाहिलं की राजयोगाचे जेव्हा आपण प्राप्ती, राजयोग ध्यान जर केल्यानंतर प्राप्तीकडे जेव्हा आपण वळतो तर आपल्याला दिसतं की बरेच अशा गोष्टी आहेत ज्या आपण करण्याची खूप प्रयत्न करत असतो. कित्येकदा तरी म्हणतो की या चिखलातून कधी बाहेर निघणार, परंतु अध्यात्म आपल्याला शिकवतं की कमळ जो आहे तो चिखलात राहून सुद्धा त्याचा एक किंचित मात्र सुद्धा परिणाम होत नाही. तर ही पद्धती जी आहे ही आपल्याला असं बनवण्यामध्ये नक्कीच मदतगार बनणार आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अधिक जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही ब्रह्मकुमारीच्या सेवा केंद्राला, कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला मेल करून पाठवू शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. ह्या विषयावर अजूनही आपल्याला डॉक्टर साहेबांशी चर्चा करायची आहे, तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी, हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.